प्रकरण 48. पांथस्थाप्रमाणे राहणे हेच सुखकारक. जरासा विचार केला तर आपण पांथस्थ असल्याची स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक व्यक्ती अकस्मात संपलेली आपल्याला दिसते, तसेच जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एकदम नवखी असते, पूर्वपरिचित कधीच असत नसते. जीवनाचा सर्व खेळ जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान असतो. सर्व प्रकारची हौस मौस आनंद दुःख हेवे दावे भांडणं तिरस्कार द्वेष वैर अनुराग आणि प्रीती सर्व काही बरे अथवा वाईट मृत्यूच्या अटळ आणि पोलादी भिंतीवर येऊन आदळतात आणि चूर चूर होऊन अस्तित्व शून्य होतात. कुठून आणि कसे कुणास ठाऊक, पण हे सर्व बरं वाईट जन्म होताच पावसाळ्यातल्या गवताप्रमाणे अकस्मात उगवतात आणि वाढीला पण लागतात. अर्थात कितीही वाढलं तरी मृत्यूची मर्यादा आहेच. नदी समुद्रात लीन होते आणि डोंगराच्या कुशीत उगम पावते. ती कितीही लांब असली तरी डोंगर ते समुद्र एवढाच तिचा जीवन प्रवास आहे. तसंच आपलं मृत्यू ते जन्म आपण अस्तित्व शून्य आणि जन्म ते मृत्यू आपण प्रवासी पांथस्थ. जन्मापासून मृत्यूपर्यंत घटित होणाऱ्या जीवनाकडे पांथस्थ दृष्टीने आपण बघत नाही. हीच आपली चूक नाही का? म्हणजेच आपण सत्य नाकारतो आणि असत्याला सत्य मानतो. मोटारीला विमान आणि विमानाला बैलगाडी समजल्यासारखं ते होतं आणि त्यातूनच अनेक आपदा ओढवून घेत राहतो. यथार्थतेने जे जसं आहे तसंच मानलं आणि त्याप्रमाणे आचरण ठेवलं तर बहुतांशी दुःखापासून आपण मुक्त होऊ. जो शारीरिक आघात असेल त्याचं दुःख स्वाभाविक आहे, तथापि ते देहापुरतेच मर्यादित ठेवले तर फार बरे. प्रत्यक्षामध्ये मी जर एकटा एकाकी असेन तर केवळ एकटेपणाच्या जाणीवेतून ते दुःख निखळ शारीरिक दुःखावर मोठी सूज आणते आणि दोन्ही मिळून जीवन असह्य करून सोडते. तेव्हाच जर असा विचार केला की मी पांथस्थ आहे आणि एकटाच आहे, इतरांची सोबत ही प्रत्यक्ष प्रवासात असते त्याप्रमाणेच तात्कालिक आहे, भ्रमात्मक आहे, मग दुःख नक्कीच हलकं होईल ना? याचाच अर्थ दुखटेपणातून जे प्रेम सहानुभूती सामुदायिक आनंद मिळतो तो घ्यायचा नाही असं थोडंच आहे. आगगाडीच्या डब्यात अगदी अनोळखी माणसं एकत्र येतात, साध्या गप्पा गोष्टीतून मैत्री होते, प्रसंगी प्रवासातील एकमेकांची कामं करून जातात, तरी प्रत्येकाला मी प्रवासी आहे याची जाणीव असतेच ना? ही जाणीव आपद धर्मांच्या आड येत नाही, उलट बळकटी आणते. काही क्षुल्लक कारणावरून भांडणाचा प्रसंग आला तर सहजच वाटून जातं की कशाला भांडायचं, तास दोन तासात आपण विभक्त होणार आहोत आणि आपापल्या घरी जाणार आहोत, मग निष्कारण हेवेदावे कशाला? असाच सुज्ञ विचार नित्याच्या जीवनात केला तर दुःख कसलं? देह दुःख असो, प्रेम वा विरह यातून निर्माण झालेलं दुःख असो, आपल्याच मानसिक तणावातून आलेलं दुःख असो अथवा प्रत्यक्ष संघर्षातून उतरलेलं दुःख असो, दुःखाची उपेक्षा केली तरच दुःखातून सुटका आहे. या उलट ध्यास घेतला तर दुःखाची वाढच आहे. मौज अशी आहे की ध्यास आणि उपेक्षा या दोन्ही वृत्तीच आहेत. त्यातही गंमत अशी की एकाच वेळी एकच वृत्ती प्रधान असणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ध्यास असला की उपेक्षा वृत्ती आपोआपच येते. त्यानुसार आपण पांथस्थ आहोत या सत्यापासून विकसित झालेली वृत्ती ध्यासात्मक म्हणजेच नित्य झाली तर दुःख उरणारच नाही. त्यातूनही या जगातले पांथस्थ म्हणजेच अनामिक गावाचे रहिवासी ज्याचा सार्वभौम राजा ईश्वर अशी शुद्ध जाण जर जीवन प्रवासात आली तर स्वाभाविकच ईश्वराचाच ध्यास लागेल ना. असा ध्यास लागला की आपण पथिक या विशुद्ध जाणीवरूपी नौकेत जीवन प्रवासाची सांगता होऊ लागते. मग आप्तेष्टादी सर्व प्रवाशांसह केवळ जीवनानंद शतगुणित होत जातो. तेव्हा धो धो वाहणाऱ्या सुखरूपी जलौघापुढे झुळझुळणाऱ्या दुःख प्रवाहाची जाण खचितच शून्यवत होणार नाही का. सोहम हंसहा.